नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो.
तर नमस्कार मित्रांनो, मेतकोटच्या या पॉडकास्टमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर असं गंमत अशी आहे की काही लोक चोर असतात, काही चोरांच्या टोळ्या असतात, काही चोरांचे गावं असतात. अख्खाच्या अख्खा देश चोरीच्या मागे लागला असं कधी ऐकलं का तुम्ही? तर त्या देशाचं नाव आहे, बरं मी थोडं अजून बिल्डअप करतो. आता देश चोऱ्या करायला काय लागतात? देश चोऱ्या करायला कशामुळे लागतात? कारण त्यांना दुसरे काही उद्योग नसतात म्हणून नाही, पण सगळ्या देश इतर जगाने त्यांची कोंडी केलेली असते, कारण त्यांनी काहीतरी खोड्या केलेल्या असतात म्हणून. आणि अशा खोड्या करू नये म्हणून त्यांना एक दंडात्मक काहीतरी करायचं म्हणून बाकीच्यांनी त्यांना वाळीत टाकलेलं असतं किंवा त्यांच्यावर बंधनं घातलेली असतात. म्हणून या देशांना अद्दल घडवण्यासाठी असं वाळीत टाकलं जातं. पण हे देश जर सुधरत नसतील तर त्यांना काहीतरी करायला लागतं जेणेकरून त्यांचं पोटपाणी चालावं किंवा त्यांच्या खोड्या अजून पुढे चालाव्यात. म्हणून असे काही देश आहेत जगाला माहीत असलेले, त्यातला एक देश आहे हा नॉर्थ कोरिया, उत्तर कोरिया. तर हा देश म्हणजे 1945 काहीतरी तिथं काहीतरी बरंच गडबड झाली, युद्ध झालं काय झालं, आणि उत्तर कोरिया दक्षिण कोरिया दोन देश असे वेगळे झालेत. म्हणजे आधी एकत्रच होते सगळे, छान नांदत होते, जसं भारत पाकिस्तान बांगलादेश वगैरे सगळं होतं तसं छान हे पण नांदायचे एकत्र. मग अचानक हे असं युद्धविद्ध झालं. दक्षिण कोरिया जो आहे तो अमेरिका धार्जिन झाला आणि सगळं जे त्यांनी अमेरिकेचे सगळे कास पकडून सगळं आपला विकास करायचा प्रयत्न केला. आणि आज बघताय तुम्ही कोरियन कितीतरी कंपन्या तुम्हाला माहित आहेत, सॅमसंग पासून ते किया कार्स आणि बरच ह्युंदाई कार्स वगैरे. उत्तर कोरिया त्यातल्या त्यात तो म्हणाला नाही आम्ही कम्युनिस्ट होणार, आम्हाला लाल बावटा मंजूर आहे आणि आम्ही त्याचप्रमाणे राहणार. आणि त्यांनी स्वतःला सगळ्या जगापासून अलिप्त करून घेतलं आणि फक्त चीन रशिया यांच्याशी जरा संधान बांधलं. हळूहळू तिथल्या त्यांना काही फार करता येई ना गेलं, कारण देशाची इकॉनॉमी अगदी वाट लागलेली होती. लोक गरिबीनी भुकेनी तडफडत होते, मरत होते, आणि एक काळ असा होता की अक्षरशः लाखो लोक मेली आहेत. पण तिथे जी राजवट होती, आत्ताचा जो तिथला प्रमुख आहे किम जॉन उंग, त्याचे पिताश्री आणि त्याचे आजोबा यांनी लोकांना इतकं असं संमोहित केलं होतं त्यांच्या नागरिकांना की तिथले लोक जे आहेत त्यांना अक्षरशः देव मानायचे, अजूनही मानतात, आणि त्यांच्या विरुद्ध काही पण करू शकत नाही. अक्षरशः त्या देशात जर एखाद्या पेपरमध्ये जर त्यांचं नाव किंवा फोटो असेल आणि तुम्ही तो पेपर वृत्तपत्र तुम्ही जर असं बिनमध्ये टाकलं किंवा चुरगळून कुठतरी टाकलं तर सरळ तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये जावं लागेल, इतकी वाईट अवस्था. तर हा देश जो आहे, मग आम्ही अमेरिकेला मानणार नाही, आम्ही बाकी प्रगत देशांना मानणार नाही, आम्ही आमचंच खरं करून दाखवू वगैरे वगैरे याच्यात तो गर्तेत जायला लागला. आणि मग बाकीच्यांना धमकवण्यासाठी आणि आम्ही किती ग्रेट आहोत हे दाखवत राहण्यासाठी त्यांना पैशाची गरज पडू लागली. तर मग ते क्षेपणास्त्र वगैरे पण बनवतात, एकीकडे लोक त्यांचे भुकेने तडफडत असतात, दुसरीकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM ज्याला म्हणतात तशा पण बनवतात, त्यांचे सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतात. मग याच्यासाठी सगळा पैसा येतो कुठून? तर ह्या पैशासाठी म्हणजे एकेकाळी ते जसं हे असायचं की ड्रग्सचा व्यापार करणे वगैरे, तस्करी करणे, त्याच्यात हा देश गुंतलेला होता बऱ्यापैकी. आणि मग हळूहळू यांनी आपला मोर्चा वळवला सायबर हल्ले करण्यात. ओके, झालं गंमत अशी की काही वर्षांपूर्वी ना बांगलादेशची जी आरबीआय म्हणू आपण त्याला, ओके, म्हणजे सेंट्रल बँक जी आहे बांगलादेशची, त्यांनी न्यूयॉर्कच्या एका बँकेत जवळजवळ खूप सारे त्यांचं परकीय चलन साठवलं होतं. एका एका रात्रीत काही क्षणांमध्ये त्यातले $1 बिलियन, प्रचंड मोठी अमाऊंट धुवून निघाली, ओके. आणि यांना 3 दिवस पत्ताच नाही किंवा 3 दिवस काहीच करता नाही आलं. कारण काय केलं की काय झालं की एका गुरुवारी रात्री हे सगळं प्रकरण झालं. शुक्रवार शनिवार बांगलादेशमध्ये सुट्टी असते, रविवार अमेरिकेत सुट्टी असते. आणि ह्या पण तर नॉर्थ कोरियामध्ये काही असे सायबर हॅकर्स आहेत, अटॅकर्स आहेत, ज्यांनी इतका जबरदस्त प्लॅन बनवला होता. आणि हा प्लॅन 2 वर्ष 1.5 वर्ष आधीपासून त्यांनी चालू केला होता. तर त्यांनी काय केलं की 1.5 2 वर्ष आधी तिथल्या बांगलादेशच्या जी रिझर्व्ह बँक होती तिथे त्यांनी एक कोणाचा तरी कुठल्या तरी ईमेल आयडीवर ईमेल पाठवला की सर मला जॉब पाहिजे, माझा हा रिझ्यूम आहे, मला काही ऑपॉर्च्युनिटी असेल सांगा वगैरे टाइप्स. आणि एक झिप फाईल होती, तर तिथल्या कोणतरी एकाने ती फाईल उघडली आणि त्याच्यातून व्हायरस घुसला. आणि तो त्यांनी दोन जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष ते त्या व्हायरसचा वापर करून एक एक कम्प्युटर शोधत गेले त्यांच्या नेटवर्क मधला कुठला आहे. आणि त्यांना कळालं शेवटी की कुठला कम्प्युटर आहे बँकेचा मेन जो हे त्यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करतो, ज्याला स्विफ्ट नेटवर्क म्हणतात, त्याला त्याच्यावरून हे अशा व्यवहार करतो जगभरात. आणि ह्या पठ्ठ्यांनी एकदा त्याचा पत्ता लागला की रात्रीतून सगळं धुवून काढलं ते $1 बिलियन ट्रान्झॅक्शन केले आणि पाठवले कुठं, तर फिलिपिन्स मध्ये एका छोट्या बँकेत पाठवले, छोट्या बँकेच्या छोट्या ब्रांच मध्ये पाठवले. फिलिपिन्स का बरं, कारण गंमत अशी आहे की सोमवारी फिलिपिन्स मध्ये सुट्टी होती, कळालं, म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे 4 दिवस सलग ह्या बँकांना एकमेकांना संपर्क करणंच अवघड झालं. आणि त्यातही ह्या लोकांनी काय अजून केलं की बांगलादेशच्या बँकेचे प्रिंटर जे आहेत ते हॅक करून ते ब्लॉक करून टाकले. आता हे म्हणजे कारण स्विफ्ट सिस्टीम मध्ये अशी असते गंमत की पलीकडच्या माणसाने काही तुम्हाला मेसेज पाठवला तर प्रिंटआउट निघत असतात, यांनी प्रिंटरच ब्लॉक करून टाकले. त्याच्यामुळे जे जेव्हा लोक आले ते बांगलादेशमध्ये शनिवारी त्यांना प्रिंटर वगैरे काही दिसलं नाही. आणि मग तिकडून त्यांना लोकांनी फोन केले अमेरिकेतून की नाही यांना लक्षात आलं आपले पैसे गेले म्हणून. आणि मग फोनाफोनी सुरू झाली, मग कळालं की अरे असं झालं तसं झालं म्हणून. आणि तर काय झालं की म्हणजे 1 बिलियन, ओके, 1,000 मिलियन जवळजवळ त्यांनी ट्रान्सफर केले होते. पण काही ट्रान्सफर मध्ये एक स्पेशल वर्ड होता, ओके, ज्युपिटर नावाचा. आणि ज्युपिटर ही एक इराणची नौका आहे, म्हणजे व्यापारी नौका आहे, पण इराणची असल्यामुळे अमेरिकेला आवडत नाही इराण ना, म्हणून त्यांनी काही शब्दांवर बंदी घातली होती. जे किंवा काही ट्रान्झॅक्शन मध्ये असा जर काही रेफरन्स असेल काही विशिष्ट शब्दांचा तर ते थांबवतात ते ट्रान्झॅक्शन. म्हणून अमेरिकेच्या फेड बँकेने त्यातले जवळजवळ 80% ट्रान्झॅक्शन थांबवले, ओके, कारण त्या ट्रान्झॅक्शन मध्ये एक असा शब्द होता जो याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं या सगळ्या गोष्टीशी, पण अमेरिकेला तपासून पहावं वाटलं ते काही कारणांमुळे, तर त्याच्यामुळे त्यांनी ते थांबवले. म्हणून एवढं मोठं जो नुकसान व्हायचं होतं त्यापैकी 100 मिलियन 110 मिलियन जवळजवळ फिलिपिन्सला गेले. तर फिलिपिन्समध्ये काय झालं, त्या लोकांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली होती. तिथल्या एका बँकेच्या मॅनेजरला म्हणजे धमकावलं होतं, मे बी त्यांचे बायका मुलं किडनॅप करून त्यांचा फोटो दाखवला असेल त्यांना, आय डोंट नो. पण त्या बँकेत अकाउंट उघडले आणि हे 100 मिलियन ट्रान्सफर झाले. ते 100 मिलियन पैकी त्यांनी बरेचसे नाही बहुतेक सगळे कॅश मध्ये काढून घेतले बँकेतून आणि त्या फिलिपिन्सच्या लोकल पेसो करन्सी जी आहे त्याच्यात. आता हे किती असेल, हे जवळजवळ 1/2 टन वजनाच्या नोटा आहेत ह्या. तर त्यांनी तेवढी अरेंजमेंट करून तेवढे ट्रंका पेटे आणून माणसं गोळा करून ते तेवढे पैसे बँकेतून काढून नेले. नेले कुठे, हे काय म्हणतात त्याला, कसिनो मध्ये, ओके, जिथं त्यांनी कसिनो त्या सगळ्या पैशाच्या वेगळ्या अशा त्या कसिनोच्या चिप्स घेतल्या आणि त्यांनी अशा बेटिंग लावल्या गमतीशीर की दोन लोक जायची, ओके, आणि हे 8-10 दिवस चाललं बरं का. दोन लोक जायची, एक म्हणायचा की त्या गोल ते चक्र फिरतं ना, तर एक म्हणायचा मी लाल याच्यावर आलं तर माझी बेट लालवर आहे, दुसरा म्हणायचं माझी बेट काळीवर आहे. आणि तिथं हिरव्या रंगाचे पण असतात चक्रावर, पण हिरव्या रंगाचे एक दोनच असतात. तर त्यांनी रिस्क घेतली, म्हणजे काय होतं की तू मी $100 चिप्स घेऊन गेलो, तू तू लालवर बेट लावली, मी काळ्यावर लावली, ओके, आणि तू लालवर लावली की आणि लालवर आलं तर तू जिंकलास आणि मी हारलो, ओके, तुला 100-200 मिळतील, मला 100-0 मिळतील, पण तुझे आणि माझे म्हणून 200 आधी होते, 200 आताही आहेत, ओके. मग हे 200 त्यांनी आता कसं की घेऊन गेले चोरीचे पैसे, नंतर त्या जुगार खेळल्यामुळे आता ते त्यांचं ते जुगारात जिंकलेले पैसे झाले, आणि मग त्यांनी ते त्या कसिनोकडून ते तसे पैसे वसूल केले, तसे पैसे वसूल केले आणि मग पाठवले कुठे, मकाऊला. मकाऊ म्हणजे चायना मधला पार्ट आहे हा, आणि तिथे हे सगळे डॉजी बिझनेस चालतात, ओके. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, कारण याचं कनेक्शन पुण्याशी पण आहे,
ये
ओके.
बंदे ने बहुत सोचा था
अरे अरे नाही,
मतलब
मी तुम्हाला सांगतो धमाल आहे हे, मी सगळं का सांगतो, पुण्याशी कनेक्शन आहे. पुण्याशी कसं, आपली पुण्यातली 125 वर्ष जुनी बँक आहे कॉस्मॉस बँक, ओके. 2018 ला कॉस्मॉस बँकेला 14 ऑगस्टला 14 ऑगस्ट 2018 ला कॉस्मॉस बँकेला व्हिजा जे आहे ना, व्हिजा मास्टर कार्ड वाला, व्हिजा जी कंपनी आहे कार्ड वर म्हणजे कार्ड, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड करणारी, त्यांचा फोन आला कॉस्मॉसला की बाबांनो काय चाललं, तुमच्याकडून फार वेगळे विचित्र ट्रान्झॅक्शन दिसत आहेत. ते म्हणे बरं बघतो म्हणे, त्यांनी पाहिलं इकडे तिकडे, त्यांच्या कम्प्युटर सिस्टम मध्ये काहीच दिसलं नाही त्यांना. आणि मग ते फोनाफोनी चालू होती 1/2 पाऊण तास 1 तास, आणि मग ते म्हणे ठीक आहे आता आम्हाला, आणि त्यांच्या कम्प्युटर सिस्टमवर काहीच दिसलं नाही. ते म्हणे आम्हाला काही वाटत नाही बाबा प्रॉब्लेम, पण ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर आता ब्लॉक करा. पण ते एवढा ब्लॉक करा हे विचार करण्यापर्यंत यू वोंट बिलीव, 94 करोड रुपये चोरीला गेले, ओके. आणि ते कसे गेले माहिती आहे का, 12,000 ट्रान्झॅक्शन झाले तेवढ्या तासा 2 तासात, ओके, 28 देशांमध्ये, ओके, 28 देशांमध्ये 12,000 ट्रान्झॅक्शन झाले. आणि लोकांना म्हणजे पुण्यात पण म्हणजे हे जे चोर मंडळी होती ना, त्यांनी लोकांना गंडवलं, ओके, लोकांना काय सांगितलं, ऑर्डिनरी लोक पकडले त्यांनी, आणि त्यांनी काय केलं, कॉस्मॉस बँकेचे खोटे कार्ड्स बनवले, ओके, आणि ते खोटे कार्ड्स बनवून त्या लोकांच्या हातात, लोकांना सांगितलं तुम्ही पिक्चरची शूटिंग चालू आहे, ओके, तुम्हाला काम मिळालंय, तुमचं काम इतकंच आहे, जायचं त्या एटीएम मध्ये कार्ड टाकायचं, पिन नंबर टाकायचा, हा देतो तुम्हाला, आणि जे पैसे मिळतील ते बॅगेत कोंबायचे, जितके मिळतील तेवढे घ्यायचे, यायचं, आणि तुम्हाला त्याचं म्हणजे सिनेमात काम केल्याबद्दल तुम्हाला काहीतरी 500-500 रुपये देऊ, ओके. अरे लोकल रांगेनी आली, ओके, आणि हे पुण्यात मुंबईत सगळीकडे
पुण्यामध्ये
झालं. हां, रांगेनी लोक आली आणि त्यांनी फक्त पिक्चरमध्ये काहीतरी काम मिळतंय, 500-500 रुपये पण मिळणार पिक्चरमध्ये झळकू आपण म्हणून असे कार्ड घेऊन एटीएम मधून धपाधप धपाधप काढले. आणि हे काम असंच, हे किंवा ह्या स्वरूपाचं काम ह्या चोर मंडळींनी 28 देशांमध्ये शेकडो एटीएम्स मध्ये ही फिल्डिंग लावली, तासा 1.5 तासात हे करण्यासाठी, 2 तासाच्या आत झालाय खेळ सगळा, ओके. 94 करोड रुपये विड्रॉ झाले, कॉस्मॉस बँक हात चोळत बसली, आणि कॉस्मॉस बँकेला माहित पण नाही, कारण त्यांनी जे व्हायरस टाकला होता त्यांच्या सिस्टम मध्ये, त्याच्यात त्यांना ते ट्रान्झॅक्शन दिसू नाही याची सोय करून ठेवली होती, ओके. तर ह्या सगळ्यांचा जेव्हा शोध घेत घेत घेत, आणि असे खूप झाले बरं का जगात, कुठं तैवान मध्ये झालंय, कुठं पोलंड मध्ये झालंय, कुठं काय झालंय, अशा वेगळ्या वेगळ्या जगातल्या कित्येक बँकांमध्ये कित्येक ठिकाणी असं झालंय. तर याचा जेव्हा
अवॉर्ड
शोध
मिळणार
घेत,
बंदी
हा
को अवॉर्ड मिळणार चाहिए
हो, बिलकुल ऐक
बंदी
ना,
को
तर हे कसं आहे की याचा जेव्हा शोध घेत गेले तेव्हा, आणि हे बरं मी ते शोधापर्यंत नंतर जातो, पण हे फक्त याचच नाहीये बर का, म्हणजे हे फक्त बँकांपुरतं मर्यादित नाहीये. हे झालंय NHS मध्ये, इंग्लंड मध्ये. ओके, वॉना क्राय नावाचा एक व्हायरस घुसला होता, मॅलवेअर. इथे हॉस्पिटलच्या हॉस्पिटल बंद पडली.
ती नॉर्थ कोरियाची स्टोरी संपली की हेच हेच सुरू आहे.
हे सगळं नॉर्थ कोरियाशी संबंधित आहे.
द सेम व्हायरस मध्ये पण आला होता.
हा, मी ते सांगतोय की हे फक्त बँकांशी संबंधित नाही, नॉर्थ कोरियाकडे येतो ना मी, तिथे तर सगळं मूळ आहे. ओके, दुखणं. तर काय झालं की हे NHS मध्ये सगळे, म्हणजे सगळे कित्येक हॉस्पिटल्स, दवा म्हणजे बाकी मेडिकलशी रिलेटेड जे काही सिस्टम आहेत ते ठप्प झाले. आणि तिथं मोठा मेसेज येऊ लागला सगळ्यांच्या स्क्रीनवर की तुम्ही एवढे पैसे भरा तरच तुम्हाला काही खरं आहे, नाहीतर तुमची सिस्टम सगळी हॅक झालेली आहे आणि तुमचा डेटा तर मिळणार नाही, आम्ही चोरलेला आहे वगैरे वगैरे. लोकांची ऑपरेशन थांबली, लोक ऑपरेशन थिएटरमध्ये तडफडत मेली. ओके, हे अक्षरशः झालेलं आहे. असंच गंमत झाली सोनी पिक्चर्स. ओके, सोनी पिक्चर्स जे आहे त्यांचं हॉलिवूडमध्ये हेडक्वार्टर आहे, तर त्यांचे बिल्डिंगचे पास लोकांना बिल्डिंग मध्ये शिरता येईना. ओके, ऑफिस मधल्या ह्या भागातून त्या भागात जिथे त्यांना ते कार्ड स्वाईप करून जावं लागतं तिथे जाता येईना. सो कम्प्युटरमध्ये लॉग इन करता येईना, प्रिंट आउट काढता येईना, फॅक्स पाठवता येईना, कॉफी पिता येईना. ओके, आणि हे सगळं ठप्प झालं कारण काही त्याच्या काही काळा, हे 2014 गोष्ट आहे, त्याच्या काही काळाआधी सोनी पिक्चरनी एक पिक्चर प्रोड्यूस केला, त्याचं नाव होतं द इंटरव्ह्यू. ओके, त्या द इंटरव्ह्यू पिक्चरचा प्लॉट असा होता की किम जोंग उन जो आहे नॉर्थ कोरियाचा करता धरता, त्याला म्हणजे ही फिक्शनल स्टोरी होती की त्याला अमेरिकेतला कुठंतरी एक प्रोग्राम आवडत असतो टीव्हीवरचा, म्हणून त्याच्या प्रोग्रामचे जे होस्ट असतात त्यांना तो नॉर्थ कोरियाला बोलवतो पाहुणे म्हणून. आणि CIA त्यांना भरीस पाडते की तुम्ही आता जाताय, तुम्हाला बोललंय तर जाऊन त्याची हत्या करा. आणि मग हे ऍक्च्युली त्या पिक्चरमध्ये असं कथानक आहे की ते जाऊन हत्या करतात त्याची. आता जिथे मी तुम्हाला सांगितलं की ज्या पेपरमध्ये त्याचं नाव आहे तो पेपर तुम्ही चुरगाळून बाजूला ठेवलं तर तुम्हाला आयुष्यभराचा दंड होऊ शकतो, आणि लोकांना पण ते मान्य नाही, म्हणजे ते राज्यकर्त्यांना तर नाहीच नाही, लोकांना पण ते मान्य नाही कारण त्यांना तो देव वाटतो. तर अशा देशामध्ये जर तुम्ही अशा कुरापती करायला गेले की पिक्चर काढला की त्याचा खूनच झालाय म्हणून, तर किती कोणाचं डोकं तापेल. तर ती कहाणी तिथून सुरू होती 2014 पासून, किंवा त्याच्या थोडं आधीपासून जेव्हा हे पिक्चर वगैरे काढायचं झालं, तेव्हा त्यांनी राग काढायचा म्हणून सोनी पिक्चर्सचं सगळं सिस्टीम हॅक केली. नुसती हॅक नाही केली, त्यांच्या सगळे ईमेल जगभर पब्लिश केले. ईमेल आतले म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट होते की नॉट जस्ट दॅट, त्यांनी त्यांचे आतले ईमेल्स वगैरे पब्लिक केले. त्याचे जे पिक्चर्स अजून रिलीज व्हायचे होते ते इंटरनेटवर टाकून दिले. ओके, म्हणजे त्यांचं इतकं आर्थिक नुकसान झालं की विचारता सोय नाही. नॉट जस्ट दॅट, त्यांनी काय केलं की त्यांचे एम्प्लॉईज पण जे होते ज्यांचा काही संबंध होता या सगळ्याच्यात, त्यांना एकेकाला धरून त्यांनी म्हणजे अटॅक करायला चालू केली ते सोशल मीडियावर इकडे तिकडे, त्यांचे अकाउंट हॅक करा, हे करा, ते करा. आणि याचे परिणाम इतके काय काय वाईट झाले, म्हणजे त्यांचे इंटरनल डॉक्युमेंट सगळे पब्लिश झाले ना. एक सोपं उदाहरण, छोटं उदाहरण सांगतो बरं का. एक त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी बाई होती, तिचं काही नाही ऍडमिट विडमिट साधं काम होतं रे, काही तिला काही घेणं देणं नाही या सगळ्या कोरिया बिरियाशी. तर तिने जॉब सोडला होता आणि तिने म्हणजे रिझाईन विझाईन करून ती काहीतरी दुसरीकडे शिकायला गेली होती. आणि ती जेव्हा तिने जेव्हा जॉब सोडला तर तिला एक कंपनीचा माऊस होता, कम्प्युटरचा माऊस. ओके, तो माऊस सापडत नव्हता, म्हणजे त्यांना म्हणजे कंपनीतल्या लोकांना तो माऊस सापडत नाही गेला ती सोडली. माऊस म्हणजे काय, एवढी छुटपुट वस्तू. त्यांनी इंटरनल त्यांच्या सिस्टम मध्ये लिहिलं की तिने चोरला म्हणून. ओके, आता ती तर बाई सोडून गेली होती, एवढी छुटपुट गोष्ट नोबडी केअर्स. ओके, तर तिने चोरला म्हणून असं लिहिलं, पण आता तिचं नाव गुगलवर टाकलं तर तिने चोरी केली हे सोनीच्या इंटरनल डॉक्युमेंट मध्ये आहे. त्यांनी काही पोलीस कंप्लेंट केली नाही, तिच्याकडून वसुली केली नाही, काहीच नाही. आता काय एवढी मामूली वस्तू आहे आणि ती गहाळ झाली असू शकते, एवढं माऊस कोण चोरणार आहे. तर तिचं नाव त्या फाईलमध्ये आहे आणि ते इंटरनेटवर आहे, म्हणून तिला पुढची जॉब मिळेना गेलं. ओके इतकं भयंकर परिणाम झाले. तर हे का झालं की म्हणजे यांनी कगाळी करून नॉर्थ कोरियाच्या करता धरता किम जॉन उंग जो आहे त्याला त्याचा हत्या होती असा एक पिक्चर काढला. म्हणून हे लोक खवळले. ओके हे खवळले तर खवळले तर त्यांनी काय केलं सोनी पिक्चरची वाट लावली.
किती वर्षामध्ये केलंय सगळं दोन. मला सिनेमाची मला ही बातमी आठवत आहे, तो इंटरव्ह्यू मला हे पण आठवत आहे आणि दॅट प्रोटेस्ट ऑर सम काइंड ऑफ तो पिक्चर बंद करा वगैरे इथपर्यंत मला आठवत आहे. दिस फॉलो अप आय एम जस्ट फीलिंग अरे वेअर वॉज आय.
हो ना नाही मला पण सोनीचं आठवतं काहीतरी झालं होतं. इव्हन कॉस्मॉसचं पण काहीतरी झालेलं आठवत होतं. पण हे सगळं लिंक्ड आहे.
अरे सगळं लिंक्ड आहे. हे सगळं जे लिंक्ड आहे हे लिंक्ड आहे एक ग्रुप आहे लझारस नावाचा. ओके तर लझारस नावाचा ग्रुप आहे तो हे सगळं हॅकिंग वगैरे करतो. आता याचे सगळे पाळमुळं जे शोधली ते दोन ते मेन नॉर्थ कोरियामधूनच आलेलं आहे हे सगळं. आणि हे का करतात की त्यांना सतत जगाला शो दाखवायला किंवा त्यांचा स्वतःचा देश चालवायला पैसा लागतो आणि पैसा नाहीये. ओके याच्यासाठी जिथं जमेल जिथून जमेल तसं जमेल तसं चोऱ्या करायच्या. त्याच्यामुळे अख्खा देश म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद जसा असतो तसं सरकार पुरस्कृत चोऱ्या आहेत ह्या. ओके आणि याचे भरपूर पुरावे मिळालेले आहेत. जगभर त्याचा बोंबाबोंब चालू असते पण नॉर्थ कोरियाला काही घेणं देणं नाहीये. ते त्यांचं काम करत राहतात. तर प्रश्न असा आहे की एका ठिकाणी हा देश जो खायला त्यांचे बहुतेक जनता त्यांना खायला अन्नधान्य नाहीये. तिथं त्या देशात इंटरनेट वगैरे नाहीये. इंटरनेट माझ्या मते 300 का 500 लोकांनाच ऍक्सेसिबल आहे इंटरनेट त्या देशात. ओके त्या लोकांना म्हणजे जगात बाहेर काय चाललं काहीच कल्पना नाहीये. तर काय करतात हे लोक की म्हणजे सरकार जे आहे ते हुशार पोरं निवडतं. ओके आणि त्यांना शिकायला बाहेर पाठवतं. ओके आणि जिथे त्यांना फुल कंट्रोल केला जातो आणि त्यांना टार्गेट दिले जातात की त्यांना चायना वगैरे मध्ये पाठवतात शिकायला. आणि ही हुशार मुलं असतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारा कडक लक्ष ठेवणारा त्यांच्यावर नजर ठेवणारा कोणतरी असतो तिथे कोरियाच्या मिलिटरीचा वगैरे माणूस. तर ही मुलं शिकतात आणि त्यांना शिकायचं म्हणजे सांगतात की तू गणित शिकायचं गणितच शिकायचं जे काही असेल गणितात ते शिकायचं बाकी काही कशाशी घेणं देणं नाही तुझं. ओके आणि त्याच्यात माहिर होतात हे. आणि मग यांना जे थोडस फ्रीडम मिळावं म्हणून त्यांची आस असते तर त्यांना मग असं फॉरेन कंट्री मध्ये वगैरे पाठवतात. म्हणजे कुठे एम्बेसी मध्ये थोड्या वेळ नोकरी करायला पाठवतील किंवा कुठे चायनामध्ये पाठवतील जिथे त्यांना कोरियापेक्षा जास्ती फ्रीडम मिळू शकतं. आणि त्या लालचेपायी ही लोक मग यांना स्पेशल ट्रेनिंग देऊन हॅकर बनवतात. ओके म्हणजे ज्या देशात कम्प्युटर पण नाहीये मोबाईल फोन आत्ता आत्ता आले पण इंटरनॅशनल कॉल अलाउड नाही इंटरनेट नाही मोबाईलवर. ओके तर अशा वातावरणात त्यांना जर थोडस काहीतरी गाजर दाखवलं तर त्या गाजराच्या लालचेपायी ही पोरं अगदी एक्सपर्ट हॅकर्स होतात. आणि यांचा हा ग्रुप बनवलेला आहे आणि हे जगात असे सगळे धिंगाणे करतात आणि असे अजून कितीक होतील माहित नाही. तर हे मी लझारस हाईस्ट म्हणून एक बीबीसीचं पॉडकास्ट आहे त्यांचं पुस्तक पण निघालं होतं ते ऐकत होतो आणि हे मला लय भारी वाटलं. आणि आपलं पुण्याचं कनेक्शन आहे म्हणून मला ते सांगा वाटलं. अजून
हे 2014 फिल्म आहे पण हे जे हाईस्ट आहे ती किती जुनी की आता झाले कोविड बर्ड मध्ये की त्याच्या आधी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
नाही हाईस्ट म्हणजे बांगलादेशची आय थिंक 2016-17 मध्ये झालेली आहे. ही पुण्याच्या कॉस्मॉसची 14 ऑगस्ट 2018 गोष्ट आहे. ओके
मला वाटलं की तेच पैसे त्यांनी फिरून ते वाटेत.
नाही 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 ते नाही फिरवलं. आणि अजून श्रीलंका पण अँगल आहे. त्यांनी काय केलं श्रीलंकेतली एक छोटी चॅरिटी पकडली अगदी छोटूशा गावात सेटअप झाले काय चॅरिटी त्यांचं काहीतरी छोटस एका बँकेच्या ब्रांच मध्ये हे आहे अकाउंट आहे. तिथल्या त्या चॅरिटीची जी बाया होती मेन ती थोडी अशी पॉलिटिशियन टाईप होती. म्हणजे आपला वट करायचा लोकांमध्ये नाव करायचं वगैरे तिचं ती इच्छा होती. आणि तिथं ते सगळं धरून यांनी कोरियाच्या लोकांनी तिला व्यवस्थित गंडवलं आणि सांगितलं की तुझ्या चॅरिटीत आम्ही $1 बिलियन पाठवू आणि त्यापैकी 15% तुझे 85% आमचे. ओके कमिशन म्हणून. ओके 85% कमिशनला ती तयार झाली कारण तिला वाटलं एवढी मोठी मी तरी 15% सुद्धा खूप मोठी रक्कम एवढी मी रक्कम आणली श्रीलंकेत.
माझ्याकडे शेती आय हॅव लार्ज सम ऑफ मनी आय वॉन्ट
नाही नाही बट दिस वॉज ऍक्च्युअल तो माणूस जपानहून हा तर ते अजून एक कनेक्शन तिला सगळे जपानी लोक अप्रोच करत होते आणि तिला सांगितलं की जपान मधून हे सगळं होणार आहे वगैरे वगैरे ते समो वर्कआउट नाही झालं तरी पण $20 million तिला ट्रान्सफर झाले होते 20 का 22 million आणि त्यातही एक स्पेलिंग मिस्टेक होती तिचं काहीतरी कुठलं तरी फाउंडेशन होतं फाउंडेशनच्या स्पेलिंग मध्ये जेव्हा त्यांनी ट्रान्झॅक्शन पाठवलं ओ विसरले फाउंडेशन झालं ते त्या बँकेतल्या माणसाने पाहिलं हे काय तर ते त्यांनी मग थोडीशी माहिती काढली कुठून पैसे येऊ लागले त्याला कळालं की बांगलादेशची रिझर्व्ह बँक पाठवते अरे या छोट्या गावातल्या छोट्या चॅरिटीला बांगलादेशी रिझर्व्ह बँक कशाला पाठवते म्हणून त्यांनी बांगलादेशला फोन केला की बस हे काय चालत तुम्ही कशाला पाठवा म्हणून अरे हे आमचेच पैसे नका पाठवू नका देऊ तिला म्हणून आणि थांबवले पैसे त्यांनी अशी सगळी गमत जम्मत चालते त्याच्यामुळं जे मी म्हणाल चोरांच्या टोळ्या असतात तशा चोरांचा देश पण निघालेला आहे आता
त्याचं नाव काय म्हणाल असतो काय
कोणाचं
त्या ह्याच काहीतरी
लझारस हा लझारस हा त्या ग्रुपचं हॅकर ग्रुपचं नाव आहे ही अशी 60-70 कहाणी झालेली आहे
तू म्हणाल तेच की एवढ्या म्हणजे छोटा देश आणि म्हणजे तेच त्यांना बरेचदा काइंड ऑफ इंटरनॅशनल कम्युनिटी मध्ये असं हे केलं जातं काय वाटतं त्याला त्यांचं गंमत केली जाते असं होतं आणि अशा ह्याच्यामधनं असं काही करत असतील असं इमॅजिन करणं अवघडच आहे पण तेच होतं ह्यांच्याकडे काय म्हणतात त्याला मे बी तेच पोटा पाण्याचा प्रश्न आहे सर्वायवलचा प्रश्न आहे तेव्हा ते करत असतील असं काहीतरी मॅनेज करत असतील मे बी
विषमता रे विषमता आणि फिलिंग ऑफ इनजस्टिस
नाही इनजस्टिस म्हणजे
प्राईड पॉइंट म्हणतात की आम्हाला आमचं
त्रास दिला
जुना वैभव मिळवायचं
जुना वैभव म्हणजे काय तुम्ही तुमच्या देशातल्या लोकांना नाही म्हणजे
आता मला इथे तू म्हणालास तेव्हा मला बीबीसीवर आपलं 58 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे बघेन मी ती पण एकतर बक्षीस दिलं पाहिजे ज्याने केले त्याला पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की हाऊ दे पुल ऑफ समथिंग इतक्या सगळ्या देशांच्या मधलं एवढं सगळं कोऑर्डिनेशन आणि एवढं सगळं म्हणजे ते काय सोपी काम नाही राह म्हणजे
असं म्हणजे 2 तासात 12,000 एटीएम विड्रॉल करायचे 28 देशात मध्ये केवढं केवढं फील्ड
की आता एव्हरीबडी इज अफ्रेड नाऊ यांना हात लावत नाही परत काय काय हॅक काय
मनी हायस्ट नेक्स्ट सीझन असेल मे बी
राईट तर या गोष्टी खऱ्या घडतात जगामध्ये तर संभल के रही हो
गुड आपण असे हाईस्ट सिरीज करू आपण वेगळ्या वेगळ्या हाईस्ट सांगू आपण दरवेळेस
अरे मी म्हणजे म्हणजे असं एक हाईस्ट नाही म्हणता येणार पण एक दुसरं छोटस मी एक अमेझॉन प्राईम वर डॉक्युमेंटरी पाहत होतो एक शिक्षक बर का एका अमेरिकेतल्या छोट्या गावात शिक्षक होता तो शाळेत म्युझिक वगैरे शिकवायचा विद्यार्थ्यांना आवडायचा तो सगळा वगैरे वगैरे आणि त्याची बायको होती ते आणि ते जगभर फिरायचे प्रचंड हिंडायचे ओके त्यांचे मित्रमंडळी म्हणजे अचंबा करायचे की जगात काय नाही पाहिलं यांनी ओके उठले की आणि असं जाऊन 4 दिवस जाऊन नाही आले महिना महिना दोन दोन महिने राहायचे कुठेतरी एका देशात भटकायचे सगळीकडे म्हणजे मी त्यांचे जे फोटो पाहिले म्हणजे अगदी वेरूळच्या लेण्यामधले पण फोटो आहेत त्यांचे सगळीकडे जगभर फिरलेले आणि मग ते कालांतराने तो माणूस गेला त्याची बायको गेली आणि त्याचे जे काही मग त्यांची मुलं बाळ नव्हती होते त्यांचे काय जे कोणी नातलग होते त्यांनी मग ती इस्टेट विकायला काढली सगळी त्यांची आणि एका कंपनीला विकली त्या कंपनीने मग ते बघायला चालू केलं की यांच्या घरामध्ये काय काय आहे त्यांना बऱ्याच म्हणजे कारण जगभर फिरलेले आहे त्यांच्या बऱ्याच वस्तू दिसल्या त्यांना आणि त्यांना आश्चर्य वाटलं की काय आफ्रिकेतून हे गोळा केलं साऊथ अमेरिकेतून ते गोळा केलं वगैरे वगैरे आणि त्यातलं एक त्यांना त्यांच्या दाराच्या मागे कुठतरी काढलेलं एक पेंटिंग दिसलं तर ते पेंटिंग त्यांनी आणून त्यांच्या दुकानात ठेवलं कारण त्यांचा व्यवसायच तो होता की असं जर कोणाची कोणी नसेल कोणाची इस्टेट विकत अख्खी घ्यायची ते त्याचा एक लमसम पैसे द्यायचे आणि त्या बदल्यात त्यातलं आतलं सामान जे आहे ते विकायचे सेकंड हँड म्हणून ते त्यांनी ते दुकानात ठेवलं एक माणूस आला पाहत पाहत त्यांनी खाली पेंटरचं नाव बघितलं तो म्हणे अरे विकायलाय का हो तर हा म्हणे केवढ्याला तर म्हणे तुम्ही सांगा किती देताल. म्हणून म्हणे मी $2,00,000 दिले बाबा याचे, झोप उडाले त्याला. म्हणजे 200 पण अपेक्षा नव्हती त्याची, म्हणजे असे दिसायला टुकार वाटत होते. तो म्हणे त्याचा खाली पेंटरचं नाव बघितलं का म्हणे. तो म्हणे मी $2,00,000 गंमत केली म्हणे, $200,000 खरी किंमत विचारून बघ म्हणे, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी द्यायला तयार आहे. मी माझे डोळे उघडले, मग यांनी जाऊन त्या पेंटरचं नाव शोधलं, त्या पेंटिंगचं रिव्हर्स इमेजेस सर्चेस वगैरे केले. त्या पठ्ठ्याला कळालं की ती पेंटिंग तब्बल $160 मिलियन आहे.
बर
ओके. आणि ती काहीतरी 30-35 वर्षापूर्वी चोरीला गेलेली आहे. चोरीला गेलेली म्हणजे म्युझियम मध्ये लावलेली होती ती पेंटिंग. कोणीतरी आलं चाकूनी ते फ्रेम मधून ती अशी कापली आणि घेऊन गेला.
ओके.
आणि मग ह्या शिक्षकाच्या घरात कस काय सापडली ती. तर मग याची डबल लाईफ उलगडायला लागली. ओके. हा शिक्षक आणि त्याची बायको पण दोघं ना नॉर्मल लाईफ जगायचे, पण साईड बाय साईड
बंटियर बबली होते. म्हणजे
बंटियर बबली होते ते. येस. पण ते कुठे विकायचे नाही, त्यांच्या स्वतःच्याच कलेक्शन साठी घ्यायचे ते. द थीफ कलेक्टर का कलेक्टर थीफ असं काहीतरी डॉक्युमेंटरी आहे अमेझॉन. लोक म्हणजे
तू काही बघून असं तू इन्स्पायर वगैरे नाही झालेलास ना.
नाही
तू म्हणत घर शिफ्ट होणार आहे, घर बदलणार आहे तुझं, घरामध्ये काय काय सापडेल काय माहित
नाही.
कलाकार कलाकार म्हणतात.
आणि हा जो पठ्ठ्या होता चोर वाला, तर हा काय करायचा की म्हणजे त्यांनी त्या पेंटिंगवर स्वतःची कलाकारी केली, स्वतःची पेंटिंग म्हणजे स्वतः फराटे ओढले. अजून काही मी असं करून पाहिजे तसं करून पाहिजे. म्हणजे ओरिजिनल जे होतं 160 मिलियन ते त्याचं माथेर केलं त्यांनी बरंच. ते रिस्टोरेशन करायला त्यांना वेळ लागला, केलं त्यांनी. पण
गुड
ऐसे लोक होते. बंटी और पब्लिक किधर ताजमहल खरीद के किधर बेचेंगे मालूम नाही.
एवढे बोल मी माझे 400 संपवतो.
येस
गुड. आता यावेळेस आपण या आठवड्यामध्ये हा पॉडकास्ट बघेन. मी पॉडकास्ट त्याचाही पण सापडलं, युट्यूब पण सापडलं मला. सापडलं
नाही ती एकच, ती तू 58 मिनिटाची म्हणतो ते एक एपिसोड येतो फक्त, बाकीचे असं अर्धा अर्धा तासाचे.
त्यामध्ये सोनी हॅक पण आहे, हॅकिंग हॉलिवूड पण आहे त्याच्यामध्ये.
नाही ते 58 मिनिटाचं एकच आहे, लाईव्ह फ्रॉम न्यूयॉर्क. पण आय थिंक त्यांचं पुस्तक पण आलंय,
How to become a hacker, welcome to hacker hotel, gambling with $1 billion, multi-million dollar mistake, Bangladesh bank heist.
म्हणजे केवढी प्लॅनिंग लागेल. $1 billion तुम्ही म्हणजे $1 जरी चोरायचं म्हटलं बँकेतून, तर इतक्या सिस्टम असतात. त्यांनी रिझर्व्ह बँकेतून नॅशनल बँकेतून चोरले.
अरे अरे आपलेच आपलेच पैसे काढायला आपल्याला त्रास होतो.
मला एक बेसिक स्टेट बँक मधून माझे स्वतःचे पैसे काढता येत नाही. I've been struggling for like 10 days now. माझ्या अकाउंट मध्ये माझे पैसे माझ्या बँकेत मला काढता येत नाही.
You should contact them, maybe they will help you.
I know. आता मी तो तिथे विचार करतो की आय शुड आउटसोर्स इट टू दिस गाइज. म्हटलं अरे जरा माझ्या अकाउंट मध्ये पैसे काढून देत आहे का, मला काढता येत नाही म्हणून.
कुठलंही मस्त सागर, खूप इंटरेस्टिंग होतं पण मस्त, म्हणजे फारच एकदम. अजून ते पूर्ण डिटेल मध्ये ऐकायला मजा येईल.
आणि नॉर्थ कोरिया मी म्हणजे अजून मला काही फार माहित नाही, मी थोडस पाहत होतो. फार गमतीशीर देश आहे बरं का, म्हणजे ते म्हणजे प्रोपागंडावर चालतात तो पूर्ण देश. त्यांचं म्हणजे त्यांच्या एवढ्या करोडो लोकांना नागरिकांना त्यांनी कसं समोहित करून ठेवलेलं आहे इतके वर्ष, जेव्हा त्यांना खाय प्यायला नाही.
तेच म्हटलं ना, दे आर रेडिक्युल्ड अ लॉट. म्हणजे मग तेच होतं की म्हणजे जे आपण हॉलिवूड मध्ये किंवा वेस्टर्न मीडियामध्ये जे बघतो ना, की त्यांचं असं एक असं कॅरिकेचर बनवलंय त्या ह्याचा, जो कोण प्रेसिडेंट आहे आणि तिथं कसं चालतं काय नाही. तसे काय खरं काय बरेचदा आपल्याला म्हणजे कळत नाही की काय. न्यूक्लिअर वेपन्स पण ते म्हणतात, तर काय खरंच आहे नाही असं सगळं ते
असतील.
मेबी ते मिस इन्फॉर्मेशन आणि ती इमेज मेबी समाव.
अरे पाकिस्तान इराण आणि हे नॉर्थ कोरिया यांचं फार संधान आहे. हे पाकिस्तान कडून घेतलं असेल त्यांनी, पाकिस्तानलाही गरज आहे ना पैशाची.
कोणी दूध का धुला कोणी असेल असा काय क्लेम नाही आहे.
नाही कोणी
आता ज्या लोकांचं हे वेस्टर्न मीडिया हॅज अन ऍक्सेस अँड आउटरीच, मग हे लोक थोडस बुली करतात असं वाटतं मला पण. हवं की म्हणजे थोडस एखादा एखादा आता अमक्याला अमक्याच्या नावानं खडे फोडायचेच आहेत, तर बघा ना की ते रशियाच्या नावानं नाही करत. मी आताच आय वॉज टॉकिंग टू समबडी की टू लार्ज एक्सटेंट एक रशियाला बदनाम केलेला आहे की तुमचे इतके सगळे हॉलिवूड मध्ये सिनेमे येतात की कट करत असताना कोणी करणार, रशियन लोक करणार. हॅकिंग कोण करणार, रशियन लोक करणार. व्हाईट कोण असेल, रशियन लोक असतील. जेम्स बॉन्ड कोणाशी भांडणार, रशियन लोकांचे भांडणार. तो इट्स लाईक तुमच्या मनामध्ये असं एक असतं की हा इथं काय असेल म्हणजे. आणि आय रिमेंबर जेव्हा मी पण गेलो होतो रशियामध्ये तेव्हा पण वन पार्ट ऑफ क्युरियोसिटी वॉज ऑल्सो दॅट की अरे यार या देशामध्ये आपण आता जाणार आहे तर तिथं काय असेल. तर एकदा तो वन्स यू क्रॉस द बॉर्डर अँड गेट इनसाइड असं काही वेगळं नाही वाटलं. इट्स लाईक म्हणजे ऑफकोर्स कसं आहे हे इट इज ऑल्सो जोपर्यंत इट्स लाईक अन इन्शुरन्स थिंग ना, जोपर्यंत यु डोंट यूज इट यु डोंट नो हाऊ गुड इट इज. तर आय एम शुअर त्या त्या देशामध्ये पण जोपर्यंत यु डोंट रिअली डू एनी मिस्टेक देन यू विल रिअलाइज की ते कसे ट्रीट करतात. पण अदर देन दॅट असं नाही वाटलं मला की असं ते खूपच असं काहीतरी ऑप्रेस्ड डिप्रेस्ड और असं काहीतरी आहे वगैरे.
नॉर्थ नॉर्थ कोरियाचं पण जे आपण बोलत होतो ना ते हे सगळं कोल्ड वॉर चे रिझल्ट आहेत. म्हणजे वर्ल्ड वॉर टू नंतर झालं तेव्हाच हे काय म्हणतात कोरियाचं साऊथ नॉर्थ झालं, व्हिएतनामचं पण तसंच झालं पण ते त्याच्यामध्ये त्यांना हे नाही आलं. आणि असे बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशी काय म्हणतात पाचर मारून ठेवली अशी की जिकडे ते ह्याचं झालं म्हणजे जे कोणी कम्युनिझम कडे हे होत होते त्यांना तिकडे खूप यांनी अग्रेसिव्हली दे ट्राय टू कंटेन दॅट असं असं बरंच केलं. तर त्यामुळे बरेचसे जे फ्रंट ओपन झाल्या कोल्ड वॉर नंतरच्या त्याच्या इनडायरेक्ट होत्या. म्हणजे व्हिएतनाम होतं आणि ह्याचं होतं, मध्ये ते कंबोडियावर उगीच हे झालं, त्यांचं पण खूप नुकसान झालं त्याच्यामध्ये. तर हे सगळ्या कोल्ड वॉरचे साईड इफेक्ट होते अप टू रशिया अफगाणिस्तान जे नंतर झालं ते.
आता अमेरिकेला काळ्या करायला आवडतात
बळी तो कांपळी.
करेक्ट.
येस. आणि याच मुद्द्यावर आजचा एपिसोड आपण थांबू आणि लवकरच भेटू पुन्हा. नमस्कार.
तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती काढावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेथकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेथकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवा जपणे, कळावे, लोभ असावा. आलोच.